नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सेगीत तिसरे खेपे भाजपा आसामात सरकार घडून हाडटलो असो विश्वास उक्तायला। आयज आसामच्या बारपेटात वेचणूक रॅलीक मार्गदर्शन करतना तांणी सांगले,
बीते 10 साल असम में शांति और सद्भाव की स्थापना के थे। आने वाले साल असम की समृद्धि को विस्तार देंगे। आने वाला समय असम की आत्मनिर्भरता का होगा। अब हमें असम की पहचान को दुनिया में बुलंद करना है।
उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी पी राधाकृष्णन हांणी आयज वरिष्ठ सभागरात नव्यान वेचून आयिल्ल्या 19 वांगड्यांक सोपूत दिलो। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे वडील फुडारी शरदचंद्र पवार हांणी राज्यसभेचे वांगडी म्हूण सोपूत घेतलो। हे दोगूय फुडारी महाराष्ट्रातल्यान वेचून आयल्यात। अस्तंत आशियातल्या संघर्षाच्या परिस्थितीत लेगीत देशात अन्नधान्याचो फावो तो साठो आसा असे सरकारान सांगला। नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बसकेत उलोव करतना गिरायक व्यवहार खात्याचे अतिरिक्त सचिव अनुपम मिश्रा हांणी सांगले की गरजेच्या वस्तूंचे मोल स्थिर आसा। देशात दाळीचे उत्पादन फाटल्या वर्सा परस चड जाला। तशेच वस्तूंचे दर आणि पुरवण हाचेर सरकार बारीकसाणेन नदर दवरता। मजगती केंद्र सरकारान अस्तंत आशियातल्या संघर्षाक लागून संसारीक कच्च्या तेलाच्या पुरवणेत आडमेळी आयिल्ल्याच्या फाटभुयेर 30 जून मेरेन गरजेच्या वट्ट 40 पेट्रोकेमिकल उत्पादनाचेर शिमशुल्क रद्द केला। हाका लागून संबंधित क्षेत्राचेर खर्चाचो दबाव उणो जातलो, पुरवण स्थिर जातली आणि गिरायकांक थाकाळ मेळटली असे वित्त मंत्रालयान म्हळा। भारतीय जनता पक्ष आयज आपलो 47वो स्थापणूक दीस मनयता। हे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष नितीन नवीन, मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आणि हेर वडील फुडाऱ्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांक शुभेच्छा दिल्यात। राष्ट्र प्रथम ह्या तत्वातल्यान प्रेरित जावन समाजसेवे खातीर हो पक्ष सदांच मुखार आसा असे प्रधानमंत्र्यांनी म्हणला।
हम एक और अपने मूल्यों पर अडिग रहे, वही जन कल्याण को अपनी प्राथमिकता बनाया। हमारे पास संसाधन सीमित थे, लेकिन हमारी पार्टी लोगों की सेवा के लिए समर्पित रही। चाहे आपदा हो या समाज में कोई सकारात्मक बदलाव हो, हर जगह हमारे कार्यकर्ता सेवा भाव से जनता के बीच उपस्थित रहे। इसी सेवा भाव के कारण लोगों का बीजेपी पर विश्वास बढ़ता चला गया।
आपले समर्पण आणि वचनबद्धतायेक पक्षाक घटमूक केल्ल्या सगळ्या कार्यकर्त्यांक हांव काळजा सावन परबी दिता असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला। सेवा, सुशासन आणि गरिबांचे कल्याण ह्या आदर्शांनी मार्गदर्शन करून हो पक्ष घटमूट, आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या सपनाच्या दिखेन निष्ठेन वावुरता असे तांणी मुखार म्हणला। देशातल्या सैनिकांक बरी भलायकी सुविधा दिवप हे सरकाराचे मुखेल प्राधान्य आसा असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळा। सैनिक प्रतिकूल हवामानात लेगीत राष्ट्राची सेवा करतात असे तांणी सांगले। नवी दिल्लीत लष्करी वैजकीय पथकाच्या स्थापणूक दिसा निमतान ते उलयताले।
दिल्ली में स्थित, लेकिन ऐसे संस्थान तो देश के चारों कोने में होने चाहिए ताकि देश के हर क्षेत्र में बड़ी जगह हमारी फोर्सेस बेहतर मेडिकल फैसिलिटी मिल सके।
वैजकीय दळाचो फाटीचो कणो आशिल्ल्या लष्करी नर्सिंग सेवेच्या नर्सिंग निवृत्ती उपरांत माजी सैनिकांचो दर्जो दिवपाचो निर्णय सरकारान घेतला असे तांणी मुखार सांगले। बायलांची सुरक्षितताय आणि स्वाभिमान सुनिश्चित करपा खातीर देशात घटमूट कायदे आसात असे राष्ट्रीय बायला आयोगाची अध्यक्षा विजया रहाटकर हांणी स्पष्ट केले। दरेका बायलेक कायद्याप्रमाण आपले हक्क वापरपाचो सल्लो नवी दिल्लीत आकाशवाणीन आयोजित केल्ल्या बायला केंद्रीत प्रश्नाचेर आणि सशक्तीकरणाच्या उपक्रमाचेर मार्गदर्शन करताना तांणी दिलो। फाटल्या 10 वर्सात देशातले नुस्ते उत्पादन दुपेटीन वाढला, ताका लागून भारताक दर्या उत्पादना मळार संसारात दुसरी सुवात मेळ्ळा। हवामान। भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेश, दर्यादेगेवेलो आंध्र प्रदेश, केरळम, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलात काय सुवातींनी चड पावस पडपाचो अदमास उक्तायला। खेळ। आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजवेळा 7:30 वरांचेर कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानार कोलकाता नायट रायडर्स आणि पंजाब किंग्स पंगडामधी खेळ जातलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.